계란이 얘기 마저 했다.
माझे शेतातील कातू सरकी लावायला सरकी लावायला ए माझे शेतातील कातू सरकी लावायला सरकी लावायला
माझे शेतात येणार नाही मी सरकी लावायला सरकी लावायला
पाऊस आला मेघ बरसला कायमतीचा सुगंध आला माझी शेती तयार झाली पेरणीला माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला
माझ्या शेतात येणार नाही मी सरकी लावायला सरकी लावायला
तुझ्या कारपुरी दोन असे सुंदर मोठे मोठे डोळे आणि तुझ्या पाठीवर त्याची गजरावी नीलोळे माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला गोरी 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 राणी दोघ मिळून देऊ शेताला पाणी गोरी 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 राणी दोघ मिळून देऊ शेताला पाणी शेतामंदी सरकी होईल माझ्याकडे मग पैसा येईल बंगला घेईल गाडी घेईल तुला हटलं तर जेवायला नेईल
नको गाडी नको माडी मला देऊ नको पैठणी साडी तुला चांगली ओळखून हरकी कशा पहिलं तो नाही घोडी माझ्या बापाला
अगं माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला पाऊस आला मेघ बरसला काया मातीचा सुगंध आला माझी शेती तयार झाली पेरणीला माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला
माझ्या शेतात येणार नाही मी सरकी लावायला